आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबर विभागावरवी मुरली प्रभू तुमका प्रादेशिक खबरो देता। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी सरकारान आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बसका आपयल्या। या बसकेन सरकार सगळ्या पक्षांच्या नामनेच्या फुडाऱ्यांकडे चर्चा करतले आणि अधिवेशन सुरळीत चलचे हे खातीर पक्षांचो सहकार मागतले। 31 जानेवारीक संसदेच्या दोन्ही सभाघरांच्या संयुक्त बसकेन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या अभिभाषणान अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू जातले। त्याच दिसा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थिक सर्वेक्षण मांडटल्यो। अर्थमंत्री शेनवारा केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 सादर करतल्यो। विद्यार्थ्यांच्यो सहली अभ्यासाच्या स्वरूपान गोयांत विज्ञानिक मळार काम करपी संस्थांनी जावपाक जाय। हातूंतल्यान विद्यार्थ्यां मदीं विज्ञानाची गोडी तयार जातली, तशेंच विज्ञान मळार एक नवी पिढी तयार जातली अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां। ते विज्ञान परिशदेच्या गोंय फाट्यान आयोजित केल्ल्या 10व्या विज्ञान महोत्सवाच्या उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे उलयताले। विज्ञान आनी तंत्रगिन्यानाचो आतांचो काळ आसा, ताका लागून विज्ञान मळार खुबश्यो संद्यो विद्यार्थ्यांक तांचो फुडार घडोवपाच्या नदरेंतल्यान आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां। ह्या वेळार विज्ञान परिशदेचे आयोजक तशेंच विद्यार्थी विज्ञान शिकोवपी शिक्षक हाजीर आशिल्ले। हो महोत्सव 1 फेब्रेर मेरेन पणजे गोंय मनरिजवण संस्थेन चलतलो। राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचो फाटो गोंयांत सुरू करपाक सरकार यत्न करतले। सुरवेक साखळे असो विभाग सुरू करपाक यत्न करतलो अशें आश्वासन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी 25व्या भारत रंग नाट्य महोत्सवा वेळार नाट्य रसिकांक दिला। कोंकणी भाशेंतली नाटकां लेगीत भारत रंग नाट्य महोत्सवान येवपाक जाय। आमच्या कोंकणी भाशेंतल्या नाटकांनी तशेंच तियात्रांनी संवसारीक मळार नांव जोडलां अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां। नाटक हें संस्कृतीचें रक्षण करपी कला तशेंच समाजबोधन करपी कला आसा अशें ह्या वेळार राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक चित्ररंजन त्रिपाठी हांणी म्हळां। ह्या वेळार विद्यालयाचे उपसंचालक भारत गुप्ता तशेंच कला आनी संस्कृती खात्याचे सचिव सुनील अंचिपका, कला आनी संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप हाजीर आशिल्ले। महोत्सवाच्या उक्तावणा उपरांत नागमंडल या गिरीश कर्नाड हांणी बरयल्ल्या नाटकाचो प्रयोग जालो। महोत्सवाक नाट्य रसिकांचो उपाट प्रतिसाद मेळ्ळो। 29 जानेर ते 16 फेब्रेर मेरेन पणजे कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभाघरान ह्या महोत्सवाचें आयोजन केलां। आदिवासी समाजांतल्या विद्यार्थ्यांक शिक्षण मळार तेंको दिवपी मुखेलमंत्री शिक्षा सहाय्य येवजण चालीक लावपाक काल मंत्रिमंडळाच्या बसकेन मंजुरी दिल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या। ते मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत परवरी मंत्रालयान घेतिल्ल्या पत्रकार परिषदेंत उलयताले। महसूल खात्याचो 4,000 चौखण मिटर जागो भलायकी खात्याक मुळावे भलायकी केंद्र बांदपाक दिला अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार दिली। तशेंच किर्लपाल दाबाळ हांच्या श्री सातेरी देवस्थानाचे नूतनीकरण आनी सोबितीकरणाच्या कामाक कालच्या मंत्रिमंडळान मंजुरी दिल्या। ह्या निर्णया सयत कंत्राटी पद्दतीचे नोकर भरती कांय सरकारी प्रकल्पाच्या कामाक मंजुरी दिवपाचो निर्णय काल जालो। मिनेझीस ब्रगांझा संस्थेच्या सभाघरांत आयोजित करपी वेगवेगळ्या कार्यावळीक दिव्यांग व्यक्तींक हजर रावपाक सोयीस्कर जावचे म्हण संस्थेन व्हीलचेअर सुविधा उपलब्ध केल्या। व्हीलचेअर सुविधा उपलब्ध केल्ल्यान दिव्यांग व्यक्तींक इमारतीच्या सोपणा वयल्यान पयल्या मळार सुरक्षीत आनी सोंपेपणी वचपाक मेळटले। मिनेझीस ब्रगांझा संस्थेच्या सभाघरांत आयोजित करपी कार्यावळीक उपस्थित रावपाक कोणाकूच अडचण येवची न्हय आनी दिव्यांग व्यक्तींक हक्क कायद्याच्या तजवीजीची अंमलबजावणीच्या उद्देशान व्हीलचेअर सुविधा उपलब्ध केल्या। संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब आनी व्हीलचेअर सुविधेचे उक्तावण केले। संस्थेचे वांगडी सचिव अशोक परब हेय ह्या वेळार उपस्थित आशिल्ले। गोवा मराठी अकादमीन रविंद्र भवन साखळी हांणी जोड पालवान घडोवन हाडिल्लो सृजन संगम 2025 ह्या युवा महोत्सवाची कार्यावळ जाहीर जाल्या। 25 फेब्रेराक जावपी ह्या युवा महोत्सवान वांटेकार जावपा खातीर उच्च माध्यमीक विद्यालयांनी आनी महाविद्यालयांनी आपले पंगड तयार दवरचे अशें आवाहन गोवा मराठी अकादमीन केला। इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजे केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आज सांजवेळा 7 वरांक आयकूंक मेळटलें।